पाठ सहा भाषा स्वाध्याय सहा
तरंगमध्ये आपण जर्मन भाषेच्या क्षेत्रात काहीतरी करू पाहणारी आणि यश मिळवणारी ईशा पंडित हिच्याशी गप्पा करणार आहोत. हॅलो ईशा.
हॅलो.
हा, तुझं युवा तरंगमध्ये खूप खूप स्वागत आहे.
धन्यवाद.
मी आताच सांगितलं सगळ्या श्रोत्यांना की जर्मन भाषा तू शिकते आहेस. आजकाल खरं म्हणजे सगळ्यांची आवड ही खूप वेगवेगळी असते आणि काही लोक जी असतात ती एखादी भाषा खूप लवकर अवगत करू शकतात आणि पण एखादी परदेशी भाषा शिकणे ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. तर तू जर्मन भाषा शिकायला कधी सुरुवात केलीस?
जर्मन मी सुरुवात केली दहावीच्या सुट्टीमध्ये. म्हणजे दहावीची परीक्षा झाली आणि सलग 4 महिन्यांची सुट्टी असते 11वीपर्यंत. तर तेव्हा मला वाटलं की अरे आपण आता काय करायचं या सुट्टीत, तर तेव्हा मी सुरू केलं जर्मन शिकायला. ऍक्च्युली आमच्याजवळ एक अशी ताई म्हणून आहे, ती तेव्हा जर्मन शिकायची. म्हणजे ती रुपारेल कॉलेजमध्ये तिने 11वी 12वी मध्ये जर्मन असं घेतलेलं मराठी किंवा हिंदीच्या ऐवजी. तर त्याच्यामुळे आम्हाला कळलं की अरे हे पण एक क्षेत्र आहे, तिकडे आपण काहीतरी करू शकतो. तर म्हणून सुरुवातीला मी मजा म्हणूनच जर्मन शिकायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ते आतापर्यंतही मला असंच वाटतंय की हा प्रवास माझा जर्मन लँग्वेज मधला कधीही संपू नये.
अरे वा, अरे वा, अरे वा. पण म्हणजे म्हणून तुला पण इतरही भाषा असतात, म्हणजे परदेशी भाषा सुद्धा वेगवेगळ्या असतात, त्यातलीच फक्त जर्मन तू त्या ताईमुळे शिकायला लागलीस का तू इतर भाषांविषयी पण जाणून घेतलं होतंस की अरे ही भाषा पण आहे ती भाषा पण आहे पण मला जर्मन बरी वाटते? कारण की प्रत्येकाच्या व्याकरणापासून सुरुवात करावी लागते कुठलीही भाषा शिकण्यासाठी, तर त्यातल्या त्यात तुला जर्मन भाषा सोपी वाटली व्याकरणाच्या याने अँगलने का काय? म्हणजे
मला असं वाटतं हा खूप मोठा योगायोग आहे माझ्या आयुष्यातला की मी जर्मन शिकायला सुरुवात केलं. कारण मला असं वाटतं आपल्या ओळखीच्या सर्कलमध्ये जे काही करतात ना लोक तेच आपल्याला करावं असं कधी कधी वाटतं. आता नेमकं तिने जर्मनच घेतल्यामुळे मला वाटलं की चला ही करते तर आपणही करूया. जर तिने जापानीज शिकलं असतं किंवा कुणीही दुसऱ्या कुठल्याही माणसाने माझ्या ओळखीच्या सर्कलमध्ये जापानीज स्पॅनिश शिकलं असतं कदाचित मी तेही केलं असतं. कारण तेव्हा मला काही एक्सपोजर असं नव्हतं की आता ही जर्मन पण आहे आपण स्पॅनिश पण शिकूया किंवा जापानी. आणि मला हेही माहित नव्हतं की आता शिकल्यानंतर आपण काय करू शकतो. म्हणून मी एकदा एक्सपेरिमेंट करायचा विचार केला की शाळेमध्ये पण मला मार्क चांगले होते भाषांमध्ये वगैरे, तर चला हिंदी मराठी संस्कृत केलं आता जर्मन पण शिकून बघूया.
बर. आणि पण असं कधी वाटलं नाही म्हणजे जर्मन शिकत असताना की अरे बापरे हे फारच अवघड आहे, म्हणजे मी जो विचार केला होता त्याच्यापेक्षा हे खूप अवघड आहे, तर मग नको शिकायला, किंवा असं कधी वाटलं होतं?
हो, म्हणजे पहिला माझा क्लास होता ना जर्मनचा अविस्मरणीय होता. म्हणजे मी क्लासमध्ये शिरल्यानंतर त्या टीचरने एकदम लगेच जर्मन मध्येच बोलायला सुरुवात केली आणि मला वाटलं अरे बापरे हे काय होतंय, कारण हे विश्व एकदम वेगळं होतं. आणि इकडे जशी भाषा शिकवली जाते तशी आपल्या शाळेमध्ये नाही शिकवली जात. कारण मला आठवतंय मराठीचा तास होता आमच्या शाळेत, त्या बाईंनी सांगितलं टेक्स्टबुक उघडा, कविता आहे पहिली, तुम्ही वाचायला सुरुवात करा, मी अर्थ सांगते तुम्हाला. तर तसं इकडे नाही झालं. म्हणजे ती जर्मन मध्ये शिकवायची आणि आम्ही इंग्लिश मध्ये किंवा कुठल्याही आमच्या मातृभाषेत विचारलं तर ती अजिबात उत्तर नाही द्यायची. म्हणजे ती आम्हाला भाग पडायची जर्मन मध्येच उत्तर द्यायला. तर हा प्रवास खूपच वेगळा असल्यामुळे आधी वाटलेलं अवघड, कारण एकदम नवीन भाषा आहे आणि लगेच कळत नाही. पण त्या टीचरने खूप ते सोप्प करून आम्हाला दिलेलं. आम्हाला काही शब्द कळायचं नाही तर ती बोर्डावर त्याचे चित्र काढायची, पण कधीही तिने ट्रान्सलेट नाही केलं इंग्लिश किंवा मराठी.
बरोबर. कदाचित काही विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुद्धा या भाषा शिकवल्या जातात तर त्यामुळे ते थोडेसे तयारी करून आलेले असतात आणि तो विचार बहुतेक शिक्षकांचा असावा जर्मन शिकवणाऱ्या की त्यांना थोडं माहिती आहे तर तुम्ही त्यांच्या लेवल पर्यंत पोहोचावत आणि त्याच्यासाठी कष्ट हे करावेच लागणार आहेत.
हो, पण माझ्या वर्गात असं कोणी नव्हतं ज्याने आधी जर्मन केलेलं, कारण जर्मन ही भाषा खूप कमी शाळांमध्ये शिकवली जाते बेसिकली. आणि ती फक्त काही कॉलेजेसमध्ये, तेही 2-3 कॉलेजेस आहेत मुंबईत, त्याच्यात 11वी 12वी मध्ये शिकवली जाते.